सुसाइका दम्पार आइकोप्याङ मजन नमस्कार हा फ्रँकी फर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन तुमकां ह्यो गोंयच्यो खबरो कोंकणींतल्यान पावयता. आज जानेवारीची 24 तारीख. सुरवातेक खबर. गोंयांत मतदारांचे लिस्ट हाचे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आसा आनी आमकां खबर मेळ्ळ्या त्या प्रमाणे लाखांनी गोंयकार हांची नांवां मतदार लिस्टांतल्यान काडपाचो प्रयत्न चालू आसा. ह्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केंद्र सरकाराचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हाच्या आधारान चालू आसा आनी ह्या कामांत ब्लॉक लेवल ऑफिसर हांच्या हातान दिल्ले आसा. पण कळून आयलां की कांय धर्माच्या लोकांक ह्या मतदार लिस्ट हातूंतल्यान सद्याक काडल्यात वो काडपाचो प्रयत्न चालू आसा असो आरोप काँग्रेस पक्षान केलो.
I would like everyone to hear the names that are being deleted. Amshuddin Sheikh, Sadia Sheikh, Samad Sheikh, Abdul Sheikh, Reshma Sheikh, Ifat Sheikh, Sumaiya Marjana, Abdul Salam Sheikh. The names you can make out are belong to one particular community. And this is a direct attack. You can see who's attacking. Since the signature is also there by the person who has submitted these names for deletion, it's completely an attack on the voter rights of minorities. I am strongly against this person. This person should be penalized under Section 21.
And these are only names of one constituency of Haveri.
One list that I have read, and I have not read all the names also. There are so many names here. Amina B. Khan, Abdul Qadir Sheikh, so many of them, and all are Muslim names. Let me be clear. All Muslim names that are being deleted, and there are so many Catholic names being deleted. So there is definitely a problem that BJP has with minorities. And this is not right. It is our country. We have all the rights to vote. They cannot snatch our rights like this.
Dusri khobar, Chimbel gavantlyan. Chimbel gavcho lok जे युनिटी मॉल हाचो विरोध करतात तांकां गेल्ल्या सुमारांत एक मोठो तेंको मेळ्ळो जेन्ना काँग्रेस पक्षाचो आनी रिटायर्ड इंडियन एडमिनिस्ट्रेटीव्ह सर्वीस हाचो अधिकारी एल्विस गोम्स हाणें ह्या युनिटी मॉल हाच्या विरोधांत तेंको दिलो म्हूण एल्विस गोम्स आमकां सांगता.
आय हॅव कम टू एप्रिशिएट द शियर रेझिलियन्स दीस पीपल हॅव शोन जस्ट टू मीट अ सिंपल डिमांड अँड वॉट इज द डिमांड माय फ्रेंड्स अँड पर्टिक्युलरली माय फ्रेंड्स इन our Goan diaspora across the world. I must tell you that here is a biodiversity hotspot just behind. There is a beautiful lake which is in the records of the Portuguese. It is called Toyar Lake here in Chimbel. This was a very strategic lake that was the water was used even to supply to Panaji city of that time. They have been leading a very peaceful existence here. They are one with the nature. They are connected with the nature. These are the herbal so many, if you see the herbal condiments that are used to cure so many different afflictions, diseases, lifestyle diseases. I myself have experienced it because we have the community in my place also. And these people have been now agitating for 24, 25 days for just a simple demand that they do not want a project which is inflicted on them by the government of Goa against their will. The 73rd amendment of the constitution simply told us that the government is expected to listen to the voice of the people. This government simply doesn't listen to the voice of the people. But still I appreciate them that they are fighting a battle, and by now majority of the people of the state are backing them. And I also appeal to the people abroad that at least show your solidarity with them. Put on your social media groups. Raise the tempo. These people are demanding justice and they have to get justice, and we have to say now enough is enough. Justice has to be done to them, and the people are strongly with them, and we request the Chief Minister also to listen to these demands and not bow down to crony capitalists who are trying to usurp their land here. This land is theirs and it has to remain theirs for posterity. They are leading a simple life. They want to live it that way. Let's leave them to lead their own life the way they want it. And nobody should interfere with them. That is a simple demand that we are putting across. And we are also conveying through this message to you, just for you to understand what is happening in Chimbel here right now, where all these ladies have been agitating and fasting. It's a chain hunger strike.
Anik Motwachi Khabar. रेव्होल्युशनरी गोन्स पक्ष हाचो एकलोच गोंयच्या विधानसभेचो आनी सांत आंद्रे मतदारसंघाचो आमदार विरेश बोरकर सद्याक युके हांगा रावतल्या गोंयकारांक मेळपाक पावला. युके हांगा रावतल्या गोंयकारांनी ताका मोठ्या दबाजान येवकार दिलो. एक खुशालकायची खबर, आमचो इश्ट संवसारभर फामाद गोंयचो कार्टुनिस्ट एलेक्सीस फर्नांडीस हाका ग्रीन रे फाउंडेशन हाणें मारिया कोतेत पिंटो मेमोरियल ग्रीन कमिटमेंट पुरस्कार फावो केला. गोंय विधानसभेचो आदलो सभापती आनी आमदार तोमाजीन कार्दोजो हाणें एलेक्सीस फर्नांडीस हाचे व्हडवीक उलयताना सांगले,
आमकां ग्रीन रे फाउंडेशनाक खूब खोशी भोगता. कित्याक आमी असल्या मनशाक वेंचून काडला ज्या मनशान गोंयच्या पर्यावरणा खातीर आमचे पर्यावरण राखून दवरचे खातीर वेगळ्या वेगळ्या तरांनी काम केल्ले आसा. म्हाका उगडास आसा जेन्ना सेंट जेवियर्स स्कूल हातून जेन्ना प्लांट फेस्टिवल करता आसतो बी ना, त्या फेस्टिवलाक तेजो हातभार आसलो तेन्नाच्यान ताचे तूं कार्टून पयशी ताची बोलावपाक पयशी जाल्यार जायते पावटी तो एनवायरमेंट कसो सांबाळचो कित्याक सांबाळचो हाचेर आमकां जाणवाय दिता. आलेक्सी एक सिंपल मनीस, धाकटुलो दिसता पूण भुरग्यांनी खूब व्हडलो. आनी त्या खातीर ग्रीनरी फाउंडेशन हाणें चिंतलें की आमी पयलोच आमचो एवॉर्ड मारिया क्लॉदेता पिंटो मेमोरियल ग्रीन कमिटमेंट एवॉर्ड हो ह्या मनशाक दिवचो म्हणून एकमतान आनी आयज जरी जशे पयली सांगला 10 तारखेर ह्या म्हयन्याचे आमच्या फेस्टिवलान आमी ते दिवपाक आसले ते घडले ना ताचे भलायकेक लागून. देखून आयज आमी हांगासर आसा हो एवॉर्ड ताका भेटोवपाक आनी जे कार्य ताणें केलां तें आमी मानून घेवन ताका देव बरें करून म्हणपाक आमी आयज ताच्या घरा आयला.
तर ह्यो जावन आसल्यो आमच्यो कांय सुसेगाद दनपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळया दुसऱ्या सोमारात, ते मेरेन मोग आसंदी.
Thank you. Anga nats pato aila taltoru Mi natsat kumpasaru Maka nats pato aila tabaru Pai tui pai gondoru Ami natso ya baraboru
Dali ngingin duru natso korea suru
Anga nats pato aila tabaru
Hey, tumi aikata sushega dan par konkuni radio program exchange 4.0 planned FM away. Aur Richie vilai ta Mangalore down. Sarang radio station and down. An mija sangata azasa Flora bhai mija sangata ani Mr. Krasto. I didn't get your first name, Krasto.
Roshan Krasta.
Ani ek mazo dusro east buslanga da
jana.
Frankie. So Roshan, it's a great pleasure to come to your studio and to understand about the community radio that you run. तो हम कहीं ले संगता है कि तुझे विषय दिल्ले एक दो न चार शब्द आंतर तुझे विषय संगता है कि हम कहीं.
Yes. सकने की नमस्कार अने मका एक अवकाश दिल्ले आख देव बरें करो मंडा. Yes. How basically born in Kulshekar Munda, but right now it is in Paldane Parish, Blessed Teresa of Kolkata Church Munda, अने कुड़पो लांचे हल्ली दही सर. And actually sakne bari mujanji veti like balpona taun dubli kan vadallo daddy doyogal talo mummy biri bantali ani vai amka government iskala galle ate ame kristam baiki avani musa bahumat government iskala vadalle tacho prana high school raymond sanjale evening college in aloysius and mujhe degree zaun masters from ignon salle english and economics anta ashe at the very tender age at the age of 15 Aloysius College cha chapla mir ne amzon join zano in 2000 ane tacho pran almost so varsha ave tay sir mir ne amzon seva dilya mir ne amzon lens tacho pran ave anek kam kelne padre pachagara table boys on Aloysius Jesuit padre pachagara te avran pache ek kam shiklo ते जाऊन मुझे शिका पसंजी चा कॉलेज में मुकार रहने था ना हम कहाँ पद्रे पने प्रमोशन दियो ना प्यूस चा बायोलॉजी लैब और लैब अटेंडर जाऊन प्रमोशन के लिए ऐसा अने ते सर जोलॉजी यानी बॉटनी लैब आता हूँ लैब अटेंडर जाऊन ऑलमोस्ट साइंस अच्छे की त्याग सब रिया संगत ऑलमोस्ट 3 वर्ष तक का वह ते सर एक सेवा दिल्ली मगर मुझे डिग्री जत्स मका क्लरिकल स्टाफ 2009 अन प्रमोशन दिले अने त्या टाइम रेडियो सारंग सुरू झालो आणि फादर रिचर्ड रेगो आता बेंगलोर असा ताणे मका रेडियो सारंग गपोन अडले असा आणि मका हांगा काम दिले जाऊ असा फादर स्वीबर्ट डी सिल्वा आयले वर्ष ते देवा दिन झाले आणि असे मुझे जर्नी हांगा सर सुरू जाता पण मका या संस्थेत अडले मनाधिक दत्तोर स्टॅनिसलस डी सोझा इज अ पोसा ऑफ साऊथ एशिया सो जेसुइट सो एक वडील जाऊन असा साऊथ एशियाक आणि ताणे मका हांगा अडले दिस इज अबाउट मी
तो तू तू एक दहा मिनिटांनी तुझी पूरी तुझ्या जीवनाविषयी तुझ्या लहानपणाविषयी ग्रोथाविषयी तुवें आमकां सांगले तू सारंग रेडियोन तू अच्छा विषयान काय सांगता की आमकां हे सारंग रेडियो काल करता कोणाक ब्रॉडकास्ट करता
ओके सारंग रेडियो का 2009 जॉइन झालो आणि 2009 च्या सप्टेंबर 23 सारंग रेडियो अधिकृत उद्घाटन झालं आता आम्ही 18 वर्ष असा आणि असे 18 वर्षांनी सुरूक 2 घंटे प्रसार आसलो उपरांत 3 मागे 4 मागीर सगळो दीस प्रसार जाता आणि 5 मोडांनी रेडिओ ऐकूंक जाता तुमकां ट्रान्झिस्टर ऐकूंक जाता ॲपर ऐकूंक जाता रेडिओ गार्डनर ऐकूंक जाता वेबसायटर ऐकूंक जाता आणि सांगत कर्नाटकाच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या फॉरमच्या वेबसायटीर तुमकां ऐकूंक मेळटा बेसिकली हांगासर 4 लँग्वेजीचे आम्ही प्रोग्राम आहे बसांचे प्रोग्राम आम्ही करता विशेष जावन कन्नडा कोंकणी तुळू आणि बिहारी ब्रेक दीस प्रसार जातात आणि आम्ही हंगा 8 स्टाफ असतात. ऑलमोस्ट इट इज अ नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन सेंट अलॉशियस डीम टू बी युनिव्हर्सिटी असं सगळं फंडिंग पळयता. 3 नॅशनल अवॉर्ड भारतीय मट्टर या रेडिओक मेळले असतात 2012 अंत 2014 आणि 2019 अंत आम्ही केल्या कार्यातला दोन सांगत अस गव्हर्नमेंट दोन तीन वडे वडे प्रोजेक्ट मेळले असतात लाईक स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट आता असे सारंगांत पदां असतात भक्तिगीतां असतात आणि न्यूज असा हाचे सांगत सांगत इन्फॉर्मेशन असा डॉक्टरांची माहिती असा असे साहित्य कार्यक्रम प्रसार जातात.
सरळ कितली कार्यक्रम दोनशी तीनशी चारशी
ऑलमोस्ट आमची लायब्ररी पळून गेल्या ओव्हर एक 35,000 to 40,000 आर्स ऑफ कलेक्शन असं आमचे डिफरंट लँग्वेजेस अंत आणि हर एक लँग्वेजेस तिथलं कॉन्ट्रीब्युशन असं आमच्या कडे
बिहारी लँग्वेज खची लँग्वेज
लोकल मुस्लिम कम्युनिटी हंगा सर ब्यारी लँग्वेज उलयता. इट इज अ मिक्सचर ऑफ मलयाळम कन्नड अँड तुळू.
बिहारी
प्रोनाऊन्सिएशन आम्ही अल्फाबेटिकली बरोबर तसे ओके
ओके ती प्रॉब्लम
मस्त पॉप्युलर असा. इट इज कोस्टल आमच्या करावेळीच्या लोकांची ती एक बस जावन असा. ब्यारी म्हणल्यार व्यापारी म्हणून जाता या काय म्हणतात व्यापार कसो व्यक्ती
ट्रेडर्स ओके ओके. आता तुम्ही प्रोग्राम करतात या हंगा कसले टाईप इक्विपमेंट आहात तुमचं हंगा
आमच्या कडे ना जायते टाईपचे इक्विपमेंट असतात. वी यूज लाईक आता नॉर्मली हर एक स्टुडियोत असले बरी सेम इन्स्ट्रुमेंट असतात बट त्याला स्टँडर्डाईज करून आम्ही आता नवे नवे इक्विपमेंट हाडले असतात. प्रोफेशनली आम्ही साऊंड इंजिनिअरिंग ऑप्ट केला हंगा सर. आमचं स्टुडिओ केवल रेडिओ प्रोग्रामा खातीर मात्र सीमित ना. जसं डबिंग जाता मुव्ही डबिंग जाता सॉंग जाता तर पुरं जातात. आणि वी आर 8 स्टाफ आम्ही हर एक 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 विंग सांभाळतो. म्हणजे बेसिकली कोंकणी विंग उरले कन्नड असं ऐकलो असा बॅर लँग्वेज ऐकलो असा तुळू एक ऐकलं असा असे तीन तीन तांचे तांचे विंग सांभाळतात. आणि आमच्या फिल्ड रिप्रेझेंटेटिव्ह असा मंगळूरच्या भोवती जाऊन हर एक कार्य आम्ही रेकॉर्डिंग करता. सांगत असं लोकल आमच्या संघ संस्थे इल्ले टायअप असल्या थंय जाऊनचे प्रोग्राम आमकां रेकॉर्ड करून ते अवकाश करून देतात. आणि हाचे की व्हडले एसेट म्हणल्यार आमकां कोंकणीच्या सर्व कलाकारांनी सांगत दिला तांची पदां आमकां रेडिओ सारंगाक थोड्यांनी फुंक्याक दिल्यान प्रसार करू येत म्हणून थोडवेळ त्यांनी तसेच केला. आणि ते बिकेम बिगेस्ट एसेट फॉर अस. आणि त्याच्या विषयाने आणि यक्षगान आमचे फ्लॅगशिप प्रोग्राम जाऊन असा.
आता या कलार पॉडकास्ट म्हणजे बारी पॉप्युलर मस्त जण त्यांचे पॉडकास्ट करतात. तुम्ही तुमचं स्टुडिओ पॉडकास्टा खातीर युज करतात की
वय केला
आणि कमर्शियली लीज केला या लेंट केला की कोणाक
लीजा देऊन आम्ही लीजा देऊन येऊन जाय जर रेंट
करतात की तुम्ही ओके ओके. फ्लोरा बाई बाहेर भीतर येतात मस्त पटी हा आवाज आलो कोणा म्हणजे रेकॉर्डिंग तू या रेडिओ राहिल्या की ना
केला लाईव्ह प्रोग्रामिंग केल्यानंत आणि रेकॉर्ड केल्यानंत केदाळी माझ्या स्टुडंट्सांक काम घेऊन येऊन हंगा कोंकणीचे प्रोग्राम दिवशी कोंकणीच्या संस्कृतीचे किती असं झालं ती प्रोग्राम हंगा करता केदाळी पॉडकास्ट.
तुम्ही आमकां कोंकणी भास शिकयली ई संमेलन प्रोग्रामार ऑनलाईन सर्टिफिकेशनार तसोच तो एक प्रोग्राम तुम्ही रेडिओवर करता की
हंगा कोडी जाणांत तितलं त्याची गरज म्हणून पडना की आम्हाला सकट कोंकणी उलयतात. हे कोंकणी नेणं असल्या खातीर आम्ही केलेले असताना ते आमकां कोंकणी नेणं असली कोंकणी मायभास म्हणतात बट तांकां कोंकणी मायभास असून तांकां उलोवंक येना असले मस्तू आमकां जाणां मेळिल्ली म्हज्या त्या जर्नींत ई संवहनाच्या आता फाटल्या 5 वर्सां धरान ती सरता आमकां मँगलोरियन्स न्ही आमकां पहिली तशें आसताना तांकां कोंकणी शिकोवंक जाय थोड्यांक स्पेशली कोंकणी कितें शिकोवंक जाय म्हळ्यार एक तर तांची मदर टंग आसली म्हजी पेरंट्सां उलयतली म्हजी ग्रँड मदर उलयतले म्हजी व्हडली माय उलयतली आमकां उलोवंक येना. सो वी वॉन्टेड टू कम्युनिकेट विथ दॅम तांचे कडेन उलोवच्या खातीर एटलीस्ट एक 4 शब्द तरी जाय जे म्हणसो. आणि थोडी कितें म्हणून आमी काजार जावन ते कोंकणी कम्युनिटी म्हळ्यार क्रिस्तांव कम्युनिटी तांचीत मनशां ते कोंकणी भास उलोवच्या घरा वयता आमी घरा इंग्लिशूच उलयतात बट आय वॉन्टेड टू लर्न दे
मदर टंग म्हणल्यार तशें म्हणून थोडी काजार जातात म्हणल्या खातीर तशी ही आयिल्ली आसात. आनी थोडी आमच्या रिजनाची लँग्वेज हांगाची मंगळूरच्या क्रिस्तांवांची कोंकणी आसताना सरता आमी हांगा ती शिक्का जी आमकां जाणा जाय तशें म्हणल्या खातीर जॉयन जाल्ली आसात. जी आमकां वेरायटी कोंकणी शिकोंक आयल्या ही संवहनां स्पेशली न्यूझीलंडात तुम्ही ते रेडिओ रन करतात तुमकां ते कोंकणी उलोवंक एक तुम्ही एक शिकोवचे तुम्ही मस्त इनिशिएटिव्ह काण गेल्ल्यान त्या टायमार तुमच्या खातीर स्पेशल बॅच ते केल्ले आसा कित्याक म्हळ्यार तुमचो टायम आनी आमचो टायम मस्त विंगड आसा न्हय वय तुमकां ते सांजे 7 वरां म्हणटा आमी हांगा दनपरां 11:30 बसून क्लास करतले वय ते दॅट वॉज अ डिफरंट कित्याक म्हणजे ते ऑनलायनार आमी कोंकणी शिकोवचे जावं दिवं ऑनलायनार बसून चिटचॅट करचे हांवें तशें म्हणचे आमचे चिटचॅट करताना आमची बस इम्प्रूव जाता. आमी खाली शिकोवन बूक इश्यू म्हणल्या बरी ते थिअरिटिकल शिकोवन ते दवरलें जाल्यार ते कांय फायदो ना. आमी उलयल्या मात आमची बस एकदम इम्प्रूव जाता आमकां.
तर रोशन तुमचे कांय प्लान आसा की वो रेडिओ एड्युकेशनल टायप रन करूंक वॉट वी कॉल इट एज पीपल लिवींग अब्रॉड लायक आमी न्यूझीलंडांत रावतात तशेंच थोडी भुरग्यांत गल्फांत रावतात युरोपांत रावतात या युएसएंत रावतात तांच्या खातीर तुमच्या रेडिओर कांय प्लान आसा की कोणाक अशें
डेफिनेटली आसूंक पुरो आमचे म्हळ्यार इट इज कमींग फॉर द आमच्या मॅनेजमेंट सेक्टराक येता तें कमींग टू द मॅनेजमेंट सेक्टर स्पेशली आतां युनिवर्सिटी जावन ऑलमोस्ट 2-2.5 इयर्स जाली सो कालें चिंतात गोतुना आनी डिसिजन कशें आमचे वायस चान्सलर ऑर ऑथॉरिटी काणी घेता गोतुना जंगपूर रेडिओ मुखांतर एक युनिवर्सिटी शिकप येवचे चान्सीस आसा
आनी कॉन्वर्सेशनल कोंकणी आमकां मस्त जाणांक कॉन्वर्सेशनल कोंकणी आमी उलोवंक पळयता
खुर्चे चान्सीस आसात बट रायट नाव म्हाका सिच्युएशन करेक्ट एक येस म्हणल्यार परफेक्ट इन्फॉर्मेशन दिवंक
कस्ट मारता हे फ्रँकी साहब तू हांगा मस्त तेंपान जावन शिकताय गी
वय हांवें म्हजे डिग्री शिकपी हांगाच केल्ले आसा. आय वॉज अ कोंकणी स्टुडंट हांव एक कोंकणी विद्यार्थी जावन आसलो आनी सार हांगात हांवें कार्यक्रमां दिल्यात ल्हान आसतना जावन रोशन सरानंत म्हजे कण गेल्ले आसात इंटर लायक रेकॉर्डिंगाक आनी पुरा सर्त बसतलो आनी सरान म्हाका केदाळी जावन ल्हान आसतना एक टोंडत म्हणयेत तशें म्हणून सरान सांगिल्ले आसा म्हागेलें बाय बाय टांगा म्हणून एक सांगिल्लें आसा कित्याक म्हळ्यार ते एक हांवें एक सांगिल्लें एक लास्टाचे म्हजे एक वॉट वी से लास्टाचे एक टायटल म्हणजे एंडींग आसले म्हणजे ते एका आर्टिकलांत तशें.
तर तू हांगा रेग्युलरली काम करताय की तू शिकताय?
वय हांव एक्च्युली शिकते आसा डिग्रींत हांवें म्हजे बी ए इन जर्नलिजम अँड सोशल वर्क केल्ले आतां ही 3 वर्सां संपल्या उपरांत आतां म्हज्या पहिल्या वर्साच्या MSW आसा हांव आनी कोंकणीचो मोग कांय पयस जावं ना म्हणून ना कोंकणीचो मोग आसाच सदांच आसतलो कित्याक म्हणजे आमची ती मायभास आमी घरा सदांय उलयता अशें म्हणटना आमी खंयचेय कितें जाल्यार ताका एक आमी पाटी घालो असो म्हणली म्हजी अभिप्राय जावन आसा आनी हांव केदनाय जावंक पुरो आतां म्हजे 4th वर्स जावंक पुरो आयलो अशें सांगत लायक म्हणजे डिग्री जावन ते 3 वर्सां जावन आसा हे 4th वर्स म्हजे पोस्ट ग्रॅज्युएशनान जाल्यारय हांव आतांय जाल्यारय येवनच आसा आनी मुखारय कोंकणीक म्हजो पाठिंबो आसतलो म्हणून इतले सांगूंक आशिल्लो.
देव बरें करू रोशन फ्रँकी आनी फ्लोराबाई म्हाका एक अवकाश दिल्ल्या तुमच्या स्टुडिओंक येवंक आनी तुमच्या विशयान तुमच्या प्रोग्रामा विशयान तुमच्या स्टुडिओ विशयान म्हायत करू. थँक्यू. देव बरें
करू.
सो दीस इज हाव आय रेकॉर्ड सॉरी
हॅलो हा रेडिओ सांगितले
मोगाच्यानो हो वेळ शिपेंतली मोतयां आयकूंचो. मायकल फॅरेडे वो इंग्लेस एक फामाद विज्ञानी सायंटिस्ट इतलो हुशार विज्ञानी आसून सयत जिवितांत तो एक सादो मनीस आसलो. सादे कपडे घालप उलोवपी सादे ताका पळयल्यार कोण म्हणचो ना हो येदो व्हडलो शिकलो मनीस येदो व्हडलो विज्ञानी अशें कोणूच सांगचो ना. आनी एक दीस ताका मेळूंक एकटो वयल्या पांवड्याचो अधिकारी रॉयल सोसायटीक आयलो. थंयसर फॅरडे काम करतालो आनी ताणें येवन आपणाक मायकल फॅरडेक मेळूंक जाय अशें सांगलें. तेन्ना थंय आसला रिसेप्शनिस्ट कितें म्हणलें, हांगा लॅब आसा सर, तुमी लॅबांत वचा, तो तुमकां मेळटलो. ऑफिसर गेलो लॅबांत, लॅबांत गेल्यार थंय कोण दिसना. मागीर हे कुशीन एकटो जाणटेलो मनीस, सादो मनीस, ते कितें तरी आयदनां सगळें धुता. मागीर ह्या ऑफिसरान ताका विचारलें, तूं हांगासर काम करताय? त्या जाणटेल्या मनशान म्हणलें, वय हांव हांगा करतां. हें जें तूं काम करताय तातूंत तूं बरो खुशाल आसाय? जाणटेल्या म्हणलें, वय कितलीं वर्सां पासून हांव हांगा करतां, काम करतां, आनी हें काम म्हाका बरें लागता. तुजें नांव कितें? अशें त्या अधिकारीन ताका विचारलें. मायकल फॅरडे. इतलेंच ताणें म्हणलें. मायकल फॅरडे नांव आयकतच हो अधिकारी सारकोच घुस्पालो आनी म्हणालो, सर तुमी मायकल फॅरडे? तेन्ना मायकल फॅरडे म्हणटा, लोक म्हाका त्या नांवान आपयता, हांव कितें करूं? तेन्ना अधिकारी म्हणटा ताका, सर तुमी येदे व्हडले विज्ञानी आसून इतले सादे आनी हे कितें दिवपाचे आनी हेड काम तुमी करता? तेन्ना मायकल फॅरडे म्हणटा, तातूंत कितें आसा? हें काम केल्ल्यान कितें हांव कितें ल्हान जाता? कोणें तरी करूंक जाय न्ही, आनी हांगासर हांव काम करतां, म्हाका वेळ काळ लागना. हांव हांगा एक पावटी येतच म्हजें काम जाल्या बगर हांव ह्या प्रयोगशाळेंतलो लॅबांतलो भायर वचना. म्हणटच कितें आसा, हांवें वापरली कितें आयदनां आसा तीं सगळीं हांवच धुवन दवरतां. पळया, येदो व्हडलो सायंटिस्ट पूण ल्हान वावर करूंक तो लजाना. सगळो वावर ताका मोगाचोच. मायकल फॅरडेतान आमी हें शिकपा जाय. आमी जिवितांत जितलीं वयर येता तेन्ना आमी सादें काम करूंक लजेंक फावना. म्हणजे झाडू मारचें काम फकत बायलांनीच करूंक जाय, शिकप नासल्यांनीच करूंक जाय अशें कितें आसा? गरजेक आमी करूंक जाता न्ही, करूंक जाता न्ही, आमच्या घरांत तरी आमी करूंक जाता न्ही, तें आमच्या आवयनच करूंक जाय, भयणीनच करूंक जाय, नाल्यार ती आसा कामगार आसा तिणेंच करूंक जाय अशें आसा? आमचें घर म्हणटा आमी हातभार लावंक नाका. आमची आवय कुजनांत रांदता. कोणा खातीर रांदता? फकत तिचे खातीर, आमचे खातीर न्ही? आमी वचून ते हातभार लावंक जाता न्ही? ना ना ना, म्हाका शिकप आसा, हांव व्हडलें चड शिकलां, म्हजे आवय शिकप ना, देखून ती कुजनांत काम करता अशें आमच्यान म्हणूंक जाता? पण हाचे आदी हांवें सांगलेलें आसा, भरलेलो कोळसो हालना. तो अर्दो भरलेलो कोळसो आसता न्ही, तो आवाज करता. जिवितांत खरेंच शिकप आसली मनशां सदांच जिवितांत खालती आसतात. ते मागीर आब्राहम लिंकन गया, जो अमेरिकेचो प्रेसिडेंट जालो तो. महात्मा गांधी म्हणा, नेल्सन मंडेला म्हणा, आतां आमच्या काळार आतां पाप साहेब फ्रांसीस, कितलो सादो मनीस. कथोलिकांचो तो श्रेष्ठ धर्माधिकारी. ताच्या परस व्हडलो अधिकारी ह्या संवसारांत कोण ना कथोलिकांक. वातिकानांत तो रावता, ताचे खातीर रावपाक ताका विशिश्ट हें कितें कुडां आसात, पूण तो थंय रावना. तो सकयल हेर पाद्री रावतात, तांचे बरोबर रावता आनी थंय सर्जेवता. ताका सुटयेंत वचूं येता आनी सुटयेंत पापसाहेबा खातीर रोमा शहरा भायर पापसाहेबाचें म्हणलें कितें व्हडलें पालास राजवडो आसा. पूण हो आतांचो पापसाहेब थंय वचना, कित्याक तो जर थंय गेलो ताच्या बरोबर सुमार 600-700 स्टाफ मेंबर तांणी थंय वेचे पडटा. खूब खर्च आसा ताका. पूण तो म्हणटा ना म्हाका गरज ना हांव हांगाच रावतां घाम येवं वा थंड पडूं म्हाका उपकारता हांव हांगाच रावतां पण इतलो सादो मनीस भुरग्यांक मेळटा जाणटेल्यांक मेळटा कोण बरी ना तांकां आशिर्वाद दिता पळय इतलो येदो व्हडलो मनीस पूण इतलो खालतो तर आमच्यान अशी खालतीकाय दाखोवंक जायना पण जितली आमी खालतीकाय दाखयतां तितले आमी जिवितांत वयर सरतां लोकांक आमी आवडटा तेन्ना तितलो लोक आमकां लागीं येता आमी जर गर्वान भरली आनी लोकांतान पयस रावली हांव व्हडलो हांव व्हडली म्हण दाखोवपाक त्या जिविताक अर्थ ना एकदां तुज्या हातांतली पदवी गेली ना मागीर तुका कोण विचारिना कोण तुका हडकुनचो ना कित्याक ह्या चार दिसांच्या ह्या संवसारांत कित्याक आमी गर्वान भरुया सगळी मागीर आमी मातयेकच वेतली न्ही म्हणटच आमी सादी मनशां जावन ह्या संवसारांत जियेवया हेरांक मान दिवंक शिकूया हेरांची तोखणाय करुया तांची उमेद वाडूया आमी जिवितांत वयर सरतना तांकांय आमी आमचे बरोबर जिवितांत वयर सरपाक हातभार दिवया देव बरें करूं आनी मोग आसूं
तितून बोडोयले करू मोळ घेऊन जिबेक मजा लावून आंग बेश्टे तुमचे चावयले फोकस म्हाका साहेबा मोना हांवें तुमचे कोसोयले पयस रावून तिंगा मिट्यो मारी नाका काळीस बेश्टे तुमचे लासतले हाय तेणी म्हजी खास बरो येता वास गोंयांत दुसरी ना तिरूस मारून पयता म्हाका सारको खास आरे कित्याक समजना असल्या कोणा तुक पेणी दिता खूय सुख अशें आयकोला पेप्सी घालून पी ना तोर लिमका गा ना तोर स्वाद गोमचो ना तिणी म्हजी खास बरो येता वास आरे गोंयांत दुसरी ना तिरूस मारून पयता म्हाका सारको खास आरे कित्याक समजना रुच आली म्हणून बट हांवें तितून बोडोयले करमण घेवन जिबेक मजा लावून आंग बेश्टे तुमचे चावले फोकस म्हाका साहेबा मन हांवें तुमचे कुसोयले खुस रावून तिंगा मिट्यो मारी नाका काळीस बेश्टे तुमचे लासतले काल राती म्हाका दारार मारून मजा उठयले एक बॉटल निरो जाय आता आता वर्सान म्हाका ताणें तापयले कळ कळ येवन देवाक रोजार करून हांव रडले आकून म्हजी बाणां रिती आसात म्हणून भायर व्हरोन ताका दाखयले तेणी म्हजे याड नांव चड फामाद गाजयता सगलो गांव दिसती पळ्या चोले येतात मारून गांव खावयतात भाजी पांव राजान जावपाक लायनी तयार कितले रुपान गोरे म्हण दोन म्हजो चलोंक एक दोंपर सान सांबावता सगल्याक हांव तिणी म्हजे याड नांव चड फामाद काजयता सगलो गांव दिसती पळ्या चोले येतात मारून गांव खावयतात भाजी पांव काल राती म्हाका काल राती माका दारार मारून मोजा उठोयले एक बॉटल निरो जाय आता आता पोरसान माका ताणे तापोयले कडकड येऊन देवाक रोजार करून रोडले ताकून म्हजी बाळा रिती आसात म्हणून भायर व्हरोन ताका दाखयले पेणयेचो दोंदो पांयन मोजा घालून वाडयलो पेणी भाती पेणी सोऱ्याची राणी बालो दिवचो आमी म्हणटालो टुरिस्ट कितले येतात उगडात ते कोतात पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालोर आसा तो पेणयेचो पेणयेचो दोंदो आमचो वर्साचो चलता पय बरो पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामात ओ पेणयेचो सोरो पेणी आड नांव म्हाका घातलोले मोग चोड म्हूण पेणयेचो पेणयेचो मोग तुमकां चोड आसा जाल्यार उगडास कोर म्हजो पेणयेचो दोंदो आमचो वर्साचो चलता पय बरो पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामात ओ पेणयेचो सोरो पेणयेचो दोंदो पेणयेचो दोंदो पांयन मोजा घालून वाडयलो पेणी भायती पेणी सोऱ्याची राणी वालो दिवचो आमी म्हणटालो टुरिस्ट कितले येतात उगडास ते कोतात पेणयेचो तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो कितलो वालो आसा तो पेणयेचो
हातान बळी देना फुडें थर्त पळय दिताले भुरगेपणांत पत्रिकेची रामची पासी असान तू ऐकत आली भुरगेपणातली तिची रामची पासी असान तू ऐकत आली थोड्यांक दोळे मोठे करून थोड्यांक गोळयेन समजायताली सगळो बोवाळ सोसून तुवें बाराखडी गणितां शिकयली सगळो बोवाळ सोसून तुवें बाराखडी गणितां शिकयली चिरूंक राहिल्ल्या पाटी वयल्या काडयेन नकळत मुखा वयली वाट दाखयली मिठानी लंगडी कबड्डी खेळ तुवेंच तर आमकां शिकयल्ले मिठानी लंगडी कबड्डी खेळ तुवेंच तर आमकां शिकयल्ले आपूण जुकून फेरीत जातकच मनमूळ तुवेंच लायिल्ले पूण बाई तुवें ती बडी आमचेर केन्नाच पळय मारली ना पूण बाई तुवें ती बडी आमचेर केन्नाच पळय मारली ना आमच्याच भशेन हेर भुरग्यांचेर तुवें केन्नाच ती वापरली ना ओगीच हातानूच धरून तुवें बेटेच आमकां भिवयले ओगीच हातानूच धरून तुवें बेटेच आमकां भिवयले पूण त्याच हातांतल्या बळयेन आमचें जिवन तुमी घडयले बुद्ध जेन्ना आयली तेन्ना हीच भावना मनाक तोपताली बुद्ध जेन्ना आयली तेन्ना हीच भावना मनाक तोपताली आमची सगळी वस्तीपणां बाई कशी गे तूं सोंसताली आतां शिकून सगळे व्हड जाले कोण तुजी मुद्दाम खबर घेता आतां शिकून सगळे व्हड जाले कोण मुद्दाम तुजी खबर घेता पूण शाळेचे दीस येवजून येतकूच तुज्या हातांतल्या बळयेची याद येता तुज्या हातांतली ती बळी याद येता देव बरें
कितें म्हणटा जाणा ताणें कितें म्हटलें जाणा
जसो फुलाचं फळ फुलता तसरी बाबाचं मग चोरता जो कोणी चेड चेडवा बोलता मागी तो मगच्या झाडा करून कसा तारा बुबुम तारा तारा बुम 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 किती रे तो मग तारा बुबुम तारा तारा बुम 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 करून कसा तारा बुबुम तारा तारा बुम 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 बसलो तो मग तारा बुबुम मोगान पोटूच पहिले बरे दिसता तळूच ते तो काजर विगो नासता आगीर बाबा दुस्मन येऊन घुसता मोकोर कितले बाबडे बसता खरेच तो मोग तारा बुम 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 तारा तारा बुम 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 माका साहेब करी ना काय बुम 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 तारा तारा बुम 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 खरेच तो मोग तारा बुम 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 तारा तारा बुम 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 किती रे तो मोग तारा बुम 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 तूर सोता आणि फुलते जीवित गात कोता मग साहित्य जाणा बोले कोता थोडे बेगीन संसारातले वता कितेर तो मग तुका फुलोयता सुखांच्या पायनार बोलोयता तुझो लायता आणि पालोयता राजा बादशाय तसो नालोयता खरेच तो मग तारा बुम 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 तारा तारा बुम 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 हांव बी येता जायत म्हण बुम 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 तारा तारा बुम 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 सरो सोड भाव बाडता सरो सोड सोडूंक जायना बायल मागता सरो सोड भुरगीं रडता सरो सोड पादली सांगता सरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें
आसा मजा मजा
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा
मजा
सादिल्लो बरो बरो म्हण सेवल्लो दाक्षिणेक पियेलो मार्ग पडलो इलो इलो म्हण साकिल्लो बरो बरो म्हण सेवल्लो दाक्षिणेक पियेलो मार्ग पडलो असरो कित्या कसो सांगूंक कळाना इलो तरी मारल्या शिवाय न्हीद पडाना
असोरो कित्या कसो सांगों कळाना इलो तरी मारल्या शिवाय नीद पडाना सोडूं काव चिंता बसावण्यो करता तरी हो सोरो मुझी पाट सोडिना सोडूं काव चिंता बसावण्यो करता तरी हो सोरो मुझी पाट सोडिना माय म्हणता सोरो सोड बाब सांगता सोरो सोड भाऊ बोपाडता सोरो सोड सोडूंक जायना बायल मागता सोरो सोड भुरगीं रडता सोरो सोड पाद्री सांगता सोरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा स मजा
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा स मजा नाका नाका म्हण साकल्लो पुरो पुरो म्हण सेवल्लो बाटली सगळी पियेल्लो आमाली जालो नाका नाका म्हण साकल्लो पुरो पुरो म्हण सेवल्लो बाटली सगळी पियेल्लो आमाली जालो
घरान कसली करण
सोरो सोड बाब सांगता सोरो सोड बाव पाडता सोरो सोड सोडूंक जायना बायल मागता सोरो सोड भुरगीं रडता सोरो सोड पाद्री सांगता सोरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा स मजा
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा स मजा सोडता म्हणले ने आज नका फाल्यां सोडता
लागून तुझ्या डोळ्यात पोटाचे फांत्या फुडे बरवळीते सांजेच्या वोतांत भोंवचे फुल्ल छात्या फुलांचे ते जीवन एका दिसाचे फांत्या फुडे परमळीते सांजेच्या वोतांत भोंवचे मुझो ओ सो मुगा एक पावटी तो फूल सो तुका तो बावन ओडच्या फुडे तुझ्या काळजान तो सो होई मुगा मुग मुझो ओ सो मुगा एक पावटी तो फूल सो तुका तो बावन ओडच्या फुडे तुझ्या काळजान तो सो होई मोगा मोग दी माका तुझो उतार सांगू हांव कसो मोगाक लागून तुझ्या दोळ्यान उलयता असो मोग म्हाका गो चेडवा तुझो सुकणी सावजा मनशा बरी उलयनांत तरी मोग तांच्या घरा संसार म्हणल्या गोंटेरांत जियेतात सुकणी सावजा मनशा बरी ती उलयनांत तरी मोग तांच्या घरा मोग मुझो ओ सो मोगा उलोंग सकसो ना एका स्वरा तू म्हाका समजाशी तर असो गायतलो दोळ्यान मुझ्या मोग मुझो ओ सो मोगा